Red FM MH935. सुपर इट्स 93.5 रेड एफएम वर एमएच 935 मध्ये अक्षय बरोबर तुम्ही आहात और फिलहाल मेरे साथ एमएच 935 पर है शंकर कुराड़े जिन्होंने 2.8 लाख का गोल्ड मास्क बनाया और उस मास्क के बारे में फिलहाल उनसे मैं कर रहा हूँ बहुत सारी बातें।
सो सर सध्या तुम्ही हा मास्क तयार केल्यानंतर लोकांचं काय रिएक्शन आलं सध्या तुमच्याकडे तुमच्या जवळपासचे लोक मित्र फॅमिलीचे मेंबर
माझे जेवढे लोक होते सगळे आनंदात त्यांनी सगळं व्यवस्थित चर्चा केलं आणि काही सोशल मीडियावरती थोडं लोकांनी काहीतरी चुकीचे कमेंट केले त्यांना एकच विनंती आहे त्यांचं असं म्हणणं तो कोविड आहे लोक उपाशीमार होते त्यांच्याकडे लक्ष माझ्या एरियामध्ये एक झोपडपट्टी आहे मी जिथून वाढलो ती बालाजीनगर झोपडपट्टी पिंपरी चिंचवड मधले तिथं मी टोटल 16-17 लाखाचं काहीतरी अन्नधान्य वाटप केलं चार वेळेस।
सर हा इनिशिएटिव्ह तुम्ही जेव्हा त्या स्लम्स एरियामध्ये जाऊन 16-17 लाखाचं धान्य वाटप केलं त्याच्यामध्ये काय कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही डोनेट केल्या?
किटमध्ये सांगतो पहिल्या टप्प्यात मी मास्क आणि साबण वाटले सगळ्यात पहिलं आणि त्याच्यानंतर 5 एप्रिलला मी गहू आणि तांदूळ वाटले त्याच्यानंतर 30 एप्रिलला परत तांदूळ आणि तेल वाटलं त्याच्यानंतर 29 मेला होमिओपॅथीच्या गोळ्यांचं हे वाटल्या ते डबे असतात ना हा ही सगळं मी वाटप केलं आणि माझ्या बालाजीनगरमध्ये एकही कोरोना पेशंट नाही आतापर्यंत एवढं आम्ही खबरदारी घेतली फक्त जे कमेंट्स करते त्यांना आवर्जून सांगा बोलण्यापेक्षा आपल्या वस्तीला आपल्या शेजारी पाजारी एकमेकाला मदत करा एकमेकाची काळजी घ्या सोशल डिस्टन्सिंग ठेवा मग त्याच्यात काहीतरी मजा येईल बोलण्यात उगं एखाद्याचं कुणाचं तरी ऐकायचं काहीतरी बोलायचं ते असं झालं असेल ते तसं झालं ही उपयोग नाही समोरच्या व्यक्तींची भावना समजून घ्या आता आम्ही आमची झोपडपट्टी पूर्णपणे सांभाळली आता काही कमेंट्स करते पैसा सरके उपर गया ऐसा होत आहे आता मला सांगा मी जर हे 3 लाख रुपये असं जर घरात झाकून ठेवल्यानंतर ती भारताच्या अर्थव्यवस्थेत उपयोगी पडणार आहेत का नाही बाहेर काढल्यामुळे हा मग हे जर मी केलेलं तर मला बघून अजून 10 लोक चालू करतील सोनं बनवणं किंवा आता हैदराबादवर बघा आम्हाला सकाळीच कानपूरवरून फोन आला होता त्यांनी सांगितलं हैदराबादला एक व्यापाऱ्याने मास्क बनवून विकायला ठेवले सोन्याचे म्हणजे असं अर्थव्यवस्था तरी सुधार आता मध्ये तुम्ही नुसतं सोशल थोडं आपलं डिलर सोडलं महसूल बंद पडायला लागलं दुकानं चालू केली कसली लाईन लावतो दुकानांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मग आता ह्याच्याने उलट अर्थव्यवस्था सुधारणार आहे मी जर सोनं बनवून दुसरं एखादा बनवलं।
सो शंकर कुराड़े जी से यूं ही बहुत सारी बातें चलती रहेगी स्टे ट्यून अक्षय बरोबर बजवाते रहो।